सुपर हिट्स 93.5 एफ एम वर मी कलाकार श्रुती. आणि राणादादाला आपल्याला म्हणजे तसं बघायला पण आवडतं आणि त्यांच्याशी गप्पा मारायला तर लईच आवडतात बाबा. मी बोलते आहे हार्दिक जोशी बद्दल आणि जो आहे सध्या आपल्यासोबत लाईनवर. हॅलो.
हॅलो हॅलो, नमस्कार.
कसे आहात तुम्ही?
मस्त एकदम.
सो आता तुझ्याच जीव रंगला ह्या सिरियलचं शूटिंग ऑलरेडी सुरू झालंय आणि आता परत एकदा सेटवर आल्यानंतर कसं वाटतंय, काय गोष्टी बदलल्या आहेत?
बदललं म्हणजे असं म्हणत आहे की खरं तर ती एक्साइटमेंट होती की आता 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा शूटिंग सुरू होणार आहे. पण बदललेल्या गोष्टी म्हणजे अशा होत्या की जे मेन युनिट होतं आधी जवळजवळ 70-80-100 लोकांचं जे युनिट होतं ते जवळजवळ आता 60-40% कमी झालंय. सो तो एक बदल झालाय. त्याच्यानंतर सेटवरती मास्क लावून फिरावं लागतं. सीन जेव्हा शूट होणार त्याच्या वेळेला रिहर्सलच्या वेळेला डिस्टन्स ठेवून रिडिंग करायची आणि मग सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जेव्हा सगळे रेडी होतात मध्ये तेव्हा लाईटिंग वगैरे केल्यानंतर सगळे म्हणजे लाईट दादा असतील आपले स्पॉट दादा वगैरे कोणी असतील ते सगळे बाहेर येणार आणि बाहेर आल्यानंतर मग फक्त डीओपी डिरेक्टर आणि कलाकार एवढेच फक्त आदर्शना ज्यांचा सीन आहे. अदरवाईज सीन पुरती फक्त आपण मास्क काढू शकतो. सीनच्या नंतर इमिजिएटली मास्क घालावा लागतो आणि सोशल डिस्टन्सिंग हे आपल्याला पाळावं लागतं सेटवरती. स्वतःची कामं करावी लागतात म्हणजे आपण तर पटकन कोणाला सांगू शकत नाही किंवा मला पाणी पाहिजे. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी आहेत थोड्याशा बदललेल्या आहेत की आपल्याला आपली कामं करावी लागतात आणि कारण आपल्यामुळेही कोणाला त्रास होतो आणि प्रत्येकाला हेच वाटतं की आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये त्यामुळे ती प्रत्येकजण जबाबदारी पार पाडतोय. एक वेगळं वातावरण आहे पण एक पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि आम्ही त्याच जणक्यामध्ये शूटिंगची सुरुवात केलेली आहे.
आता काय स्पॉट दादा आणि यु नो मेकअप दादा हे सगळं आपणच आहात का म्हणजे स्वतःचे स्वतःच?
हो म्हणजे स्मॉट दादा उभे आहेतच. म्हणजे काही हेल्प लागली तर त्यांना सगळ्या म्हणजे युनिट सोडलं बाकी म्हणजे युनिटमध्ये बाकीचे जे आहेत जे स्पॉट दादा आहेत किंवा नळेकर इतर जी लोक आहेत त्यांना सगळ्यांना कंपल्सरी ग्लोव्ह दिले आहेत. सो त्यामुळे आणि प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझरच्या मशीन ठेवलेल्या आहेत. सुरुवातीत प्रत्येक दाता येतात जर आपण बाहेर गेलो तिथे गेलो किंवा कुठच्या गोष्टीला हात लागला तर तिथे आजूबाजूला सॅनिटायझरचे मशीन ठेवलेले आहेत जेणेकरून हात न लावता जे आता फूट मशीन आहे त्या मशीन ठेवल्या त्यांनी प्रत्येक जण सारखं सारखं आपले हात सॅनिटायझर करतात. प्रत्येक वेळेला 10-10 मिनिटांनी प्रत्येकांना सॅनिटायझर ग्लोव्ह वरती स्प्रे करतात. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि मुळात असं पण आम्ही ठरवलं की प्रत्येक जणाला कोणाला कामाचा त्रास न देण्यापेक्षा आपण आपलं काम करावं असतो. आता कसं सेटच्या जवळ त्यांनी इमिजिएट मध्ये फूड तिथे बनवलं झालं आणि इमिजिएट सगळ्यांना फूड मिळत केलेलं आहे. आर्टिस्टचं जेवण सेटवरती येतं पण तिथे सुद्धा एक जण वाढला आहे. आपण फक्त तोही तोच मास्क प्लेट देणार सगळ्या जे काय सगळं आहे लाईन लागलेली असते कलाकारांची सुद्धा तो मात्र आपल्याला जेवण देणार आणि आपण प्लेट घेऊन येतो. म्हणजे आपण डब्याला हात लावायचं नाही ना काही काहीच पाहिजे चमचा सुद्धा तेच आपल्याला त्यामध्येही थोडं डिस्टन्स असणार घेऊन आपल्या रूम मध्ये जाऊन बसून आपण खायचं.
मला असं कळलं होतं की ह्या क्षेत्रात येण्यापूर्वी जसं तू आता घरी सगळं काम केलंस असं सांगितलं तसं तू सेटवर देखील काम केलंय म्हणून हे खरंय का?
हो म्हणजे मी जुनियर आर्टिस्ट वगैरे कामं केलेली आहेत सेटवरती.
बर पण ह्याची सुरुवात मला असं वाटतं की कारण तुझी तब्येत खूप छान होती आणि तू बरंच काम करायचा म्हणून मग तुला हा रोल मिळाला होता. हा मागची काय खरी कहाणी आहे म्हणजे तुझी एंट्री ह्या इंडस्ट्रीमध्ये झाली कशी?
एंट्री म्हणजे कसं आहे की एकंदरीत माझ्या म्हणजे माझ्या घरातली म्हणजे अख्ख्या माझ्या फॅमिलीमध्ये या फील्डमध्ये कोणीच नाही आहे. कलाकारांच्या याच्यामध्ये किंवा ऍक्टर किंवा असं म्हणा किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं कोणच नाही. पण माझं असं काही नसतं मला मुळात आर्मीमध्ये जायचो. सो मला सिव्हिल सर्व्हिसेस किंवा आर्मी याचं मला खूप होत. म्हणजे मी फक्त इकडे बाकी माझे काही मित्र आहेत ज्या आर्मीच्या मोठ्या हुद्द्यावरती मेजर येणार. सो मला असं कधी वाटलं होतं की इकडे येईन. पण हो पहिल्यापासून मला व्यायामाची आवड होती. म्हणजे 9वीपासून मी व्यायाम करतो. सो मग व्यायाम करत करत मग कॉलेज झालं. कॉलेजमध्ये कॉलेज पिल्यांचे लोक मित्र म्हणायचे अरे यार एवढा हाईट आहे. आमचा ग्रुप फार मोठा होता आणि तुझी प्रतिमा होती आणि आमचं कॉलेज गुरु नानक खालसा कॉलेज माटून देतो किंग सर्कलचं. सो म्हणायचे अरे जा ना यार आपलं पण मराठी मुलगा कोणतरी पाहिजे तू इकडे हाईट आहे तू जा. तर मग मी पण मेहनत करायचं तेवढं जिम मध्ये आणि मग मी मॉडेलिंगला सुरुवात केली. हाऊसफुल म्हणून जी मराठी लाईक लागायची तिथे आपली सगळी नवीन नवीन नाटकं येणारी असतात किंवा जी जागी
असतात
असा एक चंक होता. तिथे असिस्टंट म्हणून केलं काम थोडस जेवढं वेळ मिळेल तेवढं तिकडे केलं. त्याच्यानंतर छोटी छोटी कामं सुरुवात केली. काही एक दिवसाचा रोल असेल मला अजूनही आठवते. मी पहिल्या कंपनीतील एका चॅनलवरती केलं होतं छोटासा रोल होता तेव्हा मला असं वाटतं मला 150 रुपये मिळाले होते.
काय काम होतं ते?
एक छोटस कॅरेक्टर होत पोलीस वाल्याचं आणि येऊन मी बोलून जातो असं होत. तेव्हा मला त्या रोलचे 150 रुपये दिले होते, अजूनही आठवत आहे. शिकत गेलो की आपल्यात कमी काय आहे, काय कमी गोष्टी आहेत आपल्यामध्ये. तुम्हाला नाटक करलं म्हणजे मी मित्रांशी बोललो की काय केलं नाटक, मग महाराष्ट्र कामगार कल्याण तुम्ही नाटक केले असं मी नाटक कर, मग त्याचे काही कळलं पाहिजे अजून काही कमी आहे का नाही, अजून कळलं पाहिजे थोडी स्पीड वाढवली पाहिजे. सो मग मी काय केलं, मी एकांकिका उंबरठा विघ्नर्सा एकांकिका असतात त्याच्यामध्ये पाठ घेतली. असं करत 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 हा प्रवास सुरू झाला आणि योगायोगाने मोठमोठ्या लोकांबरोबर काम करायला एक सीन असेल किंवा दोन सीन असतील किंवा एक दिवसाचं काम असेल, पण तिथे एक सिनियर प्रकार होते त्यांच्या बरोबर मला काम करत आलं, तिथून मी शिकलो. आणि आहे म्हणजे मी आधी अजून कलाकारच समजतो, स्वतःला छोट्याचा कलाकारच समजतो, शिकतोय असंच समजतो मी.
राणादासाची कशी निवड झाली, काही ऑडिशन दिलं होतं?
हो ऑडिशन म्हणजे जवळजवळ मला क्रायटेरिया झालं होतं की जवळजवळ खूप सारं 1500-1600 मुलांचं ऑडिशन चालू होतं की 2-3 महिन्यापासून. सो मला फोन आला की असं असं आहे, फोटो शॉर्टलिस्ट झालेले आहेत, तू येशील म्हणून. म्हटलं येऊ शकतो मी ऑडिशनला, तर मग आमचे सोबो फिल्म्स आहे त्याच्या ऑफिसमध्ये मला बोलतात. मग मी ऑडिशन दिल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला कळवतो मग नॉर्मल जे असेल. सो मग मी निघून गेलो. मग मला परत त्याच दिवशी संध्याकाळी फोन आला, त्या आपल्याला अजून एक रिस्पेक्ट करायचं तर तुम्ही काहीतरी कॉस्ट्युम्स वगैरे घेऊन येतो, कुर्ता वगैरे शॉर्ट कुर्ते वगैरे असं. तसं मी घेऊन गेलो आणि मला माहितीच नव्हतं प्रोडक्शन कोणाचं आहे किंवा काय काय काहीच माहित नव्हतं. जर मी रॅन्डम जसं ऑडिशन दिलं तसं ऑडिशन दिलं, नेक्स्ट डेला पण तसंच केलं ऑडिशन दिलं. फक्त मला त्यांनी सांगितलं की स्क्रीन शो वगैरे करू नको, नॉर्मल एक मी 1-2 दिवसाची दाढी असते तशी दाढी. सो मग तशी प्रोसेस झाली आणि मग परत एकदा लुकसेज दिली त्यांना आणि मला बोलले तू थांब जरा. म्हणजे एक जवळ तासभर थांबले, तास 2 तास ऑफिसला थांबलो, त्यांची मिटिंग झाली होती, प्रोड्युसर्स होते, काही चॅनलमधले मंडळी त्यांच्या बरोबर होते. सो आम्ही बसलो आणि सगळे गेल्यानंतर मला बोलले तू थांब जरा 10 मिनिटं अजून. म्हणलं ठीक आहे मी थांबतो. मग त्यांनी मला विचारलं तुला काही खायला वगैरे पाहिजे असेल तर मागव, कारण की खूप वेळ गेला होता. मग त्यांनी सगळं झाले ती आणि मला आतमध्ये केबिन मध्ये बोलवलं की त्यांचे क्रिएटिव्ह हेड होते सुबोध खानोलकर म्हणून आणि आमच्या मॅडम होत्या स्मृती शिंदे, ज्यांचं प्रोडक्शन आहे आमच्या सोबो फिल्म. त्या बसल्यात मी खुर्चीत बसलो आणि मला त्यांनी सांगितलं की हार्दिक तुला आम्ही सिलेक्ट केलंय, तू आमच्या हिरोईन म्हणून. आणि माझी रेंज नव्हती हा एवढी, म्हणजे हा म्हणून एवढी. मला म्हणाले अरे तुला कळतंय का तू आता आमच्या सिरियलचा हिरो आहे आणि आम्ही तुला ऍज अ लीड म्हणून सिलेक्ट केलं. म्हटलं हा, ती एवढंच रिएक्शन दिली. आणि मग मला काहीच कळत होतं कारण की ती मराठीला मला ऍज अ लीड म्हणून मिळेल किंवा काही काय कधी कधी असं तू डोक्यामध्ये बनलं नाही.
जेव्हा पहिल्यांदा आपला चेहरा स्क्रीनवर दिसतो सुरुवातीला टीजर आणि मग ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात, मग आपलं होर्डिंग आपल्याला दिसतं, तो आनंदच वेगळा असतो. असं कुठलं होर्डिंग तुला यु नो लक्षात राहिलं आणि आफ्टर दॅट जेव्हा तू टीव्हीवर दिसायला लागला तेव्हाची कुठली एक रिएक्शन तू विसरू शकत नाही?
मी म्हणजे आता बोलल्यानंतर आताही मी आनंदी सांगतो माझ्या अंगावरती काटा आलाय. खर तर मी सांगेन की होर्डिंग खर तर आम्ही तेव्हा खूप शूट करतो आणि त्याच्यानंतर असं झालं की माझ्या वडिलांचा फोन आला की अरे खूप मोठा पोस्टर लागला इथे बिअर ब्रिज वरती आणि माझे वडील तिकडे थांबून फोटो पाठवला मला आणि जिथे जिथे त्यांना दिसत होते तिकडे तिकडचे फोटो आले. आणि त्याच्यानंतर मग आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की अरे वा आमच्या मुलाचा सुद्धा फोटो लागला. तर ती मला वाटतं माझ्या रिएक्शन पेक्षा ती रिएक्शन माझ्यासाठी खूप मोठी आहे की त्यांच्या डोळ्यात आनंद असू होते की अरे हा आता त्यांचा दाखवलं मी करून काहीतरी असं त्यामुळे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी ठरलं की त्याला आपल्या कोल्हापुरात कुठे कुठे लागले. तर मग पॅकअप नंतर आम्ही सगळे पोस्टर बघायला गेलो, म्हणजे आम्ही डिरेक्टर सर होते आमचे सगळे कलाकार होते. तर मग आम्ही सगळे जण बापरे इथे स्टँडवरती पोस्टर लागले मोठे मोठे पोस्टर. तर ती मग ती एक वेगळी एक्साइटमेंट होती, पण सगळ्यात विसरणार नाही ते ही गोष्ट असते
आई वडिलांच्या आनंदाश्रू.
हो
आणि आता इतका हाईट ने छान दिसणारा इतका देखणा हा मोस्ट एलिजिबल बॅचलर जो आहे तो बॅचलर का आहे?
याचं उत्तर काय देऊ ते मला बॅचलर
नाही असतं.
नाही बॅचलरच आहे मी, बॅचलर का आहे अजूनपर्यंत अजून मला याचा विचार करावा लागेल.
हा म्हणजे आतापर्यंत कोणा मुलीने तुला प्रपोज नाही केलाय किंवा कोणी येऊन किंवा तुला असं असं होतं ना की आई वडिलांकडे थळ पण येतात की अहो तुमचा मुलगा फारच छान उत्तम, आमची मुलगी फारच सुंदर आहे वगैरे.
याच्या मागचं मी जेन्युइन रिझन तुम्हाला सांगतो. आता तुम्ही म्हणजे मी खंत कधी कधी व्यक्त पण केली आहे, पण पाठचा जोक असं मी म्हणून घेऊ शकतो की तुम्ही बघा की आता एखादी समजा माझ्या आई वडिलांनी विचारलं की बाबा आता ते तुमचा मुलगा आवडतो, तुमचा मुलगा आवडतो म्हणून असं विचारत म्हणजे तिकडे जाऊन समजत की राणा तर आम्हाला आवडतो. जी येणारी मुलगी असते ती पण राणा दा आवडतो म्हणजे तुला दादा आवडतो का बरोबर ठीक सांगतो याच्यावरती काय रिएक्शन आहे म्हणजे येणारी कोण मुलगी जरा समोर असेल किंवा चेटूटी कुठे कारण तुझा तुम्ही आम्हाला खूप आवडता मग त्यावर काय रिएक्ट व्हायचं काहीच होऊ शकत नाही पण एक मला खूप अभिमान वाटतो की त्या जे कोण असतील मुली असतील कोण आई असतील कोण येणार मला भेटायला रचित मुली असतील म्हणजे चाहते असतील ते येऊन हक्काने राणा जेव्हा हात मारतात तेव्हा असं वाटतं की त्यांच्या घरचा आहे आणि त्यांना सुद्धा मला राणा दादा किंवा दा म्हणायला किंवा त्यांना त्यांना छान वाटतं की आम्हाला येणार तर मला पण सुद्धा एक अभिमान वाटतो की नाही यांना मी त्यांच्या मनातलं वाटतो यांना त्यांच्या घरचं वाटतो की जे मला दादा म्हणून हात मार आनंद मला अजून जास्त होतो जेव्हा सगळ्या जाऊ करून अहो रामदास असे आठवतात सगळ्यात जास्त आनंद होतो की जी छोटी मुलं असतात छोटी मुलं असतात ती मला येऊन म्हणतात हे रामदादा काय करतो ती सुद्धा मला त्यांच्या वयाची समजतात त्या पण मालिकमध्ये आजपर्यंत दाखवत आले की राणाचे मित्र लहान मुलं आहे किंवा राणाचं मन सुद्धा लहान मुलांसारखे जेव्हा या गोष्टी होतात ते असं वाटतं की नाही आपण जे काम करतोय ते नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचतं
नक्कीच 93.5 FM बजाते रहो